आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी ठरेल. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा विश्वास. संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. पुण्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या 3 गाड्यांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण. आणि चौथ्या हॉकी इंडिया अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रीडा प्रोत्साहन मंडळ संघाला जेतेपद. भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल मुंबईत केलं. राज्यातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, नागपुरातून दूरस्थ प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचं सार आपल्या संविधानात सामावलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणं गरजेचं आहे असं धनखड म्हणाले. डॉ आंबेडकर यांचं योगदान नव्या पिढीला समजणं गरजेचं असून त्यादृष्टीनं संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी अर्थव्यवस्थेला अभेरून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणार नाही, त्यामुळे आपल्याला संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावंच लागेल असं आग्रही मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त काल राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यंदाचा सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबादमधल्या भगवती स्फेरोस्कासचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी एन भगवती यांना देण्यात आला. अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील जेपी मॉर्गन चेसच्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक ऋषिकेश सागर यांना यावेळी यंदाच्या सीओईपी अभिमान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुढील 6 महिन्यात मुंबई बंगळुरू या 14 पदरी महामार्गाचं काम सुरू होणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. ते म्हणाले,
आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं. तिथून डायरेक्ट मधून एक रोड 14 लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या 6 महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा 50% ट्रॅफिक तिकडे जाईल. कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस झाले नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला झाला आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद 2 तासात तो रोड मिळणार हे पुण्याच्या आतमध्ये नाही.
पुण्यातून सुरू होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून होणार आहे. राज्यातील 3 वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन देखील आज होणार आहे. यात पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद या 3 रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यातून या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे हुबळी आणि कोल्हापूर पुणे या दोन्ही गाड्या प्रत्येकी 3 दिवस धावणार आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील, ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असे प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत एका बैठकीत सांगितलं. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांची विचारपूस केली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉ सुधाकर शिंदे समितीला देखील लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. डॉ शिंदे यांनी समितीच्या कामाबाबत माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता तसंच लक्ष्मी, कुमठेकर, बाजीराव, केळकर, टिळक, शास्त्री, जंगली महाराज, कर्वे, भांडारकर आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तर शहरातील इतर रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांच्या वाहतूक विभागानं दिली आहे. देशभरात आज साजऱ्या होणाऱ्या ईद मिलाद उन नबीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुस्लिम समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं. त्यांनी समाजात दया मानवतेचा प्रसार केला असून राष्ट्रपतींनी मुस्लिम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं. दरम्यान ईद मिलाद उन नबीची सार्वत्रिक सुट्टी मुंबई महानगर उपनगर वगळता राज्यात सर्वत्र आज कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई महानगर आणि उपनगरांमध्ये 18 सप्टेंबरला ही सुट्टी राहील. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शेतकरी मेळावा आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता. शिंदखेडा तालुका हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तालुका आहे, मात्र इथं सध्या गुंडगिरी आणि दहशतीचं वातावरण असल्याचं दिसतं अशी टीका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना केली. आमचं सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल दिलं. शिर्डी इथं आयोजित जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील 120 महाविद्यालयात नवीन मतदारांची नोंदणी सुरू असून 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन 50,000 मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित लोकशाही चर्चा या चर्चासत्रात ते बोलत होते. केंद्राच्या सहकार विभागानं आणलेल्या नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांना 151 प्रकारचे विविध व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहे. संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संबंधितांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवण्याचं आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल केलं. ते काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित सहकार परिषद आणि बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. बॅरिस्टर नाथ पै हे महान व्यक्तिमत्व आपल्या वेंगुर्ल्याचं असून याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्यांचं स्मारक आचार विचारांचं आदान प्रदान करणारं केंद्र असायला हवं असं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून उभारलेल्या बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात दसवेल फाट्याजवळ खासगी प्रवासी वाहन आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथले मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. ते 46 वर्षांचे होते. निसर्ग रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या बापट यांनी चिपळूणमधल्या एका डोंगरावर जैवविविधतेनं समृद्ध वनीकरण प्रकल्प साकारला होता. वाट चुकलेल्या वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठीही ते प्रयत्नशील असत. पुण्यातल्या निसर्गसेवक संस्थेनं निसर्गसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. पुण्यात झालेल्या वरिष्ठ पुरुष गटाच्या चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रीडा प्रोत्साहन मंडळानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. गेल्यावेळी उपविजेता ठरलेल्या रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळ संघाचा पेट्रोलियम संघानं पेनल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव केला. विजेत्या संघाकडून सुमित कुमार, शिलानंद लाकरा तसंच कर्णधार देविंदर वाल्मिकीनं गोल केले. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सेवा क्रीडा नियामक मंडळ संघानं भारतीय अन्न महामंडळ संघाचा पराभव करत तिसरं स्थान राखलं. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं. हवामान. राज्यात आज सर्वच विभागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी ठरेल, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा विश्वास. संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. पुण्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या 3 गाड्यांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण. आणि चौथ्या हॉकी इंडिया अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रीडा प्रोत्साहन मंडळ संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.